मागील भागात स्वाध्याय 18 1।
ए मन्या, आज तुम्ही कोणता चित्रपट बघायला जाताय रे सगळेजण?
आज आम्ही सगळेजण सैराट बघायचा विचार करतोय।
अरे विचार करतोय असं का म्हणतोयस तू?
म्हणजे बाबा, आमचं अजून नक्की काही ठरत नाहीये ना।
चित्रपट बघायला जाणार म्हणजे संबंध दिवस वाया जाणार, मग अभ्यासाचं काय तुझ्या?
काय ग आई, हे काय, मी आत्ता अभ्यासच करतोय ना पूर्ण माझा।
झालं तर मग अभ्यास पूर्ण करतोयस ना, मग ठीक आहे।
अहो ठीक आहे काय, अजून 4 दिवसांनी परीक्षा आहे।
आई मी आत्ता परीक्षेचा अभ्यासच करतोय अगं बाबा, आणि तुम्ही बघताय काय नुसते असे।
म्हणजे आता काय झालं?
अहो काय झालं म्हणून काय विचारताय तुम्ही? आता मी चित्रपट बघायला जाणार म्हणजे मला पैसे नकोत का द्यायला?
अरे हो, माझ्या हे लक्षातच आलं नाही। जरा थांब हां, मी देतोय तुला पैसे।
थँक्यू बाबा, आई मी येतो गं।